चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रेल्वेच्या माध्यमातून कर्नाटकहून तामिळनाडूमध्ये साखर पुरवठा। कर्नाटकातून तामिळनाडूच्या विरुधीनगर आणि तुतीकोरीन जिल्ह्यामध्ये रेल्वेद्वारा साखर बॅगच्या 69 वॅगनचा पुरवठा करण्यात आला। आवश्यक वस्तूंची उपलब्धता निश्चित करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात माल वाहतूक सेवा चालू ठेवल्या असून यात्री रेल्वे सेवांना बंद केलं आहे। 1,713 टन साखरेच्या जवळपास 31,125 बॅग 27 वॅगनांमधून घेऊन जाण्यात आल्या आणि त्यांना सोमवारी विरुधीनगरमध्ये पोहोचवण्यात आल्या। अशाच पद्धतीनं 2,667 टन साखरेच्या 53,130 बॅग 42 वॅगनमधून मंगळवारी तुतीकोरीन जिल्ह्यामध्ये मिलवेटन मालशेडमध्ये पोहोचवण्यात आल्या।